त्या युग पुरुषांनी बहुजनांना सक्षम करण्याकरिता संपूर्ण आयुष्य वेचलं, पण आपण आपलं कर्तव्य कधी करणार?
मन मानी